नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू. मुंब्र्यात एटीएस कडून एकाला अटक. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याची विकासगाथा पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. येत्या बालदिनी साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला गौरवण्यात येणार. जालना महापालिकेच्या झोपडपट्टी पीआर कार्ड सर्वेक्षण कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. आणि छत्रपती संभाजीनगर मनपा शाळेच्या 10 विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड. आता सविस्तर बातम्या. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेण्यात आला आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात ए इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या 10 ते 15 दिवसांपासून फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाच्या वाहनतळावर उभी होती असं चौकशी दरम्यान समोर आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या कार स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या स्फोटात वापरण्यात आलेली कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातली संशयित डॉक्टर शाहीन शाहिद हिचा भाऊ परवेज अन्सारी याच्या लखनौ मधल्या घरावर उत्तर प्रदेश एटीएसनं कारवाई केली असून तिथून मोबाईल फोन इतर साहित्य यंत्रसामुग्री जप्त केली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसनं सांगितलं. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सोपोर इथं पोलिसांनी जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित 25 ठिकाणांवर छापेमारी केली. यात दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि इतर साहित्य जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान भूतान दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत दाखल होताच विमानतळावरून थेट लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन कार स्फोट प्रकरणातल्या जखमींची विचारपूस केली. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही पंतप्रधानांनी संवाद साधत जखमींच्या प्रकृतीचा आढावा घेतला. यानंतर आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाईचा संदेश दिला. आज जागतिक न्यूमोनिया दिवस पाळला जात आहे. प्रत्येक बालकाचं न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा उभारल्याचं नड्डा यांनी सांगितलं. आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. 1947 फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओवरून संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून 12 नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज 2024 भारतीय प्रशासकीय सेवेतील 8 परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. समाजातील शेवटच्या घटकाचं कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. 6 राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेला देशात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून प्राप्त 751 प्रस्तावांमधून स्वतंत्र निर्णायक मंडळानं पारदर्शक स्कोअर कार्ड पद्धतीनं विजेत्यांची निवड केली. यात स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकावला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज कोल्हापूर इथं अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्जन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केलं. यावेळी पद्मश्री डॉ विकास महात्मे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आज राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा होत आहे. प्रसिद्ध भारतीय पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. या काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणांवरून विविध पक्षी दाखल होतात. पक्षी संवर्धनासाठी कार्य करणारे कलाध्यापक संजय गुरव यांनी तयार केलेल्या कृत्रिम घरट्यामध्ये हे पक्षी पाहावयास मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. साहित्य अकादमीचे बाल साहित्यासाठीचे पुरस्कार परवा 14 तारखेला बालदिनी नवी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. 50,000 रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या 1/12 या पुस्तकाला, तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. आपलं सरकार लोकाभिमुख योजना राबवून विकासाला चालना देत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते. सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिंदे यांनी विरोधकावर कडाडून टीका केली. दरम्यान जालना महापालिकेच्या अंतर्गत 42 झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता पत्रक PR कार्ड सर्वेक्षण कामाचा शुभारंभ आज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,
झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आणि 1 लाख लोक यांना आपल्या हक्काची प्रॉपर्टी PR कार्ड हक्काचं घर मालकी तत्वावर मिळणार आहे. हा तुमच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आणि आनंदाचा क्षण आहे.
हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ कृष्णराव पाटील जेरोडेकर यांना यावर्षीचा संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा बलवीर सिंगजी यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे उपस्थित होते. नांदेड इथल्या नानक साई फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळेतल्या 10 विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या 1100 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून या 10 विद्यार्थ्यांची निवड झाली. हे विद्यार्थी उद्या विमानानं केरळला रवाना होतील. या विद्यार्थ्यांची आयुक्तांनी आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अशीच परीक्षा यंदा 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याबाबत आयुक्तांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ देऊन स्वावलंबी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पुढील 3 महिन्यात या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तसंच कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नगर परिषद तसंच नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तसंच पैठण इथं प्रत्येकी 1 तर वैजापूर नगर परिषदेसाठी 2 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. बीड जिल्हा कोषागार अंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे निवृत्त वेतनधारक तसंच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केलं आहे. जीवन प्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीनंही हयात प्रमाणपत्र सादर करता येईल असंही कोषागार अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मेनोपॉज आणि हाडांची ठिसूळता विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशनची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी सहभाग नोंदवून महिलांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढवण्याचा संकल्प केल्याचं वृत्त आहे. हवामान. राज्यात आज जळगाव इथं सर्वात कमी 9.1° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल गोंदिया यवतमाळ आणि नाशिक इथं सुमारे 10.5° तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं 11.5° धाराशिव 13° तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं 13.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान पुढील काही दिवसात 8° सेल्सिअस पर्यंत खाली घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू. मुंब्र्यात ATS कडून एकाला अटक. येत्या बालदिनी साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला गौरवण्यात येणार. आणि छत्रपती संभाजीनगर मनपा शाळेच्या 10 विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.